चीनीमंडी.com पॉडकास्ट।
इथेनॉल उत्पादन आणि जीएसटी नियमांचं पालन या राज्यस्तरीय चर्चासत्राचा समारोप। KDAM असोसिएट्स आणि चीनीमंडी.com आयोजित साखर क्रांती 2020 परिसंवादाला आज उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साखर आयुक्तालय सहसंचालक श्री संजय भोसले होते आणि मंचावरती KDAM चे मान्यवर श्री M.A. महेंद्र भोंबे, श्री आशिष देशमुख, चीनीमंडी.com चे संस्थापक श्री उप्पल शाह होते। शेतकरी टिकला तर साखर कारखाने टिकतील असं मत महाराष्ट्र साखर आयुक्तालय सहसंचालक संजय भोसले यांनी व्यक्त केलं। तसंच त्यांनी उपपदार्थ आणि त्या संबंधित विषयांबद्दल वास्तववादी मार्गदर्शन केलं। सदरच्या चर्चासत्राचं आयोजन सयाजी हॉटेल बसंत हॉल, जुना पुणे बेंगलोर हायवे, कोल्हापूर इथं केलं होतं। या चर्चासत्राची सुरुवात प्रस्तावनेनं CMA स्वप्नील मैंड यांनी केली। इथेनॉल साखर कारखान्यासाठी संजीवनी या विषयानं सुरुवात झाली। यानंतर प्रश्न उत्तरं आणि याला आसवानी तज्ज्ञांचं मार्गदर्शन लाभलं। यानंतर GST नियम 42/43, साखर कारखान्यांसाठी नवीन आव्हान या विषयावरती श्री M.A. महेंद्र भोंबे यांनी मार्गदर्शन केलं। GST कायद्याच्या नियम 42/43 योग्य आकलन झाल्यास साखर कारखान्यांच्या कार्यकारी भांडवलात मोठ्या प्रमाणात बचत होईल असं मत त्यांनी मांडलं। दुपारच्या सत्रात खेळतं भांडवल व्यवस्थापन, शासकीय योजना साखर उद्योगांसाठी या विषयावर माननीय आशिष देशमुख यांचं सादरीकरण झालं। यानंतर शेवटच्या सत्रात GST ऑडिट आणि साखर कारखान्यातील आधुनिकीकरण या विषयावरती तज्ज्ञांची चर्चा झाली। या एकदिवसीय चर्चासत्रासाठी विविध साखर कारखान्यांचे MD श्री सचिन जाधव, श्री भास्कर घुले, श्री दत्त शिरोळ सहकारी साखर कारखान्याचे माजी MD श्री DS गुरव, शिवाजी विद्यापीठाचे डॉक्टर विजय काकडे, अभिजित भोरकर, प्रकाश लागमवार, उदय पाटील, राहुल मेंच, श्री M.A. महेंद्र भोंबे, आशिष देशमुख, धनंजय कुमार वात्सायन, अभिजित पाटील आणि साखर कारखान्यातील अकाउंटंट, डिस्टिलरी मॅनेजर आदी लोक उपस्थित होते।